आज छे दैनिक सुभक्ती प्रबोध 22 जुलै। स्वतःला उपदेश द्या, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू आतल्या आत का तळमळत आहेस, देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाई। स्तोत्र 42 अध्याय वचन 11। आपण निराशावादी दृष्टिकोन व उदासीनता म्हणजे खिन्न झालेला जीव यांशी लढा द्यायला शिकण्याची गरज आहे। हा लढा भावी कृपेवरील विश्वासाचा लढा आहे। देव आणि त्याने भविष्याविषयी जे अभिवचन दिले आहे त्या सत्याचा आपण स्वतःला उपदेश देऊन हा लढा देत असतो। स्तोत्रकर्ता स्तोत्र 42 मध्ये हेच करतो। स्तोत्रकर्ता त्याच्या खिन्न झालेल्या जीवाला उपदेश देतो, तो स्वतःला धमकावतो व स्वतःशीच वाद घालतो आणि त्याचा मुख्य युक्तिवाद म्हणजे भविष्यातील कृपा, देवाची आशा धर। देव भविष्यात तुझ्या निमित्त दर्शन देऊन ज्या प्रकारे तुझा उद्धार करणार आहे त्यावर विश्वास ठेव। हर्षनादाचा दिवस येत आहे। परमेश्वर स्वतः दर्शन देऊन तुला आवश्यक असलेले सर्व सहाय्य पुरवेल। तो सर्व काळ आम्हाबरोबर राहील असे अभिवचन त्याने दिले आहे। मार्टिन लॉयड जॉन्स यांना खात्री होती की देवाच्या भावी कृपेविषयी स्वतःला सत्याचा उपदेश देण्याविषयीचा हा मुद्दा आध्यात्मिक नैराश्यावर मात करण्यासाठी अत्यंत निकडीचा आहे। त्यांनी स्पिरिच्युअल डिप्रेशन नावाचे जे उपयुक्त पुस्तक लिहिले त्यात ते पुढील प्रमाणे असे लिहितात। तुमच्या कधी हे लक्षात आले आहे का की तुमच्या जीवनातील दुःख हे मुख्यतः ह्यामुळे आहे कारण तुम्ही स्वतःशी बोलण्याऐवजी स्वतःचे ऐकत असता। उदाहरणार्थ तुम्ही सकाळी उठल्या तुमच्या मनात जे विचार येतात त्यावर विचार करा। त्यांचा उगम तुमच्यातून झाला नाही तरी ते तुमच्याशी बोलू लागतात। ते कालचे अनुत्तरित प्रश्न परत लक्षात आणतात। कुणीतरी तुमच्याशी संवाद साधतोय, तुमचा स्व तुमच्याशी संवाद साधत आहे। आता स्तोत्र 42 मधील या पुरुषाने जे समाधान काढले ते म्हणजे असे की तो त्याच्या स्वतःला त्याच्याशी संवाद साधू देण्याऐवजी तो त्या स्वतःशी बोलू लागतो। तो विचारतो, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास। त्याचा जीव त्याला खिन्न करत होता, चिरडत होता, म्हणून तो उठतो आणि म्हणतो, हे माझ्या स्व जरा ऐक, मी तुझ्याशी जे बोलतो ते ऐक। वचन 20-21। नैराश्याविरुद्ध असलेला आपला लढा देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याविषयीचा लढा आहे आणि देवाच्या भावी कृपेवरचा विश्वास त्याचे वचन ऐकण्याने येतो आणि म्हणून स्वतःला देवाच्या वचनातून उपदेश देणे हे आध्यात्मिक युद्धाचा जीव की प्राण आहे।